नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वांगीण समृद्धीसाठी राज्य शासन प्रयत्नरत. इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजप बंडखोर नारायण चौधरी विजयी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच 1 ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला प्रारंभ. आणि महिला आशिया चषक रायझिंग स्टार क्रिकेट स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 AI इन ऍग्रीकल्चर या विषयावरच्या चर्चासत्रात फडणवीस बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादित न राहता ती मोठ्या संख्येनं लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
मला अतिशय आनंद आहे की इंडिया AI समिटमध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध विषयांवर चर्चा चाललेली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ग्लोबल लीडर्सनी भारतामध्ये येऊन AI वर त्या चांगल्या पद्धतीनं डेलिबरेट करावं आणि भारताने देखील AIच्या क्षेत्रात जी शक्ती उभी केली आहे शोकेस करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भारत सरकार, जागतिक संशोधन संस्था, गुंतवणूकदार यांच्याशी राज्य सरकार सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रातल्या विविध समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने मात करू शकतो असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2.5 मिलियन जे आपले शेतकरी आहेत यांनी महाविस्तार वापरणं सुरू केलेलं आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये मला विश्वास आहे की याची स्केल आपण वाढवू आणि खूप फायदा याचा आपल्या शेतकऱ्यांना होतोय. अल्टिमेटली आज ज्यावेळेस क्लायमेट चेंजचा वातावरणातल्या बदलाचा परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय त्यावेळी AI एक असं टूल आहे की जे क्लायमेट रेझिलियंट शेती ज्याला आपण म्हणतो वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती याकडे आपल्याला शाश्वततेकडे नेऊ शकतं आणि त्यातला पहिला प्रयोग हा महाराष्ट्राने केला.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारी 23 तारखेपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर आणि धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी विजयी झाले तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन हे निवडून आले आहेत. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नारायण चौधरी यांना भिवंडी धर्मनिरपेक्ष आघाडीतर्फे महापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. चौधरी यांना 48 तर उपमहापौर मोमीन यांना 43 मतं पडली. दरम्यान भाजपच्या पक्षादेशाविरोधात बंडखोरी करणारे नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबतच्या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी या कारवाईचा स्पष्ट इशारा दिला. राज्यातल्या चित्रकथी जात पंचायत बरखास्त करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून नाशिक इथं आलेल्या चित्रकथी समाज बांधव भटके विमुक्त समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. जात पंचायत बरखास्तीसह आंतरजातीय विवाहास मान्यता देण्यात आली आहे. बालविवाह बंदी घालण्यात आली असून कोणत्याही कारणाने वाळीत टाकणे, आर्थिक दंड करणे यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. भटके विमुक्त समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धा याविरोधात एकत्रितपणे काम करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या सर्व प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांच्या हस्ते जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि 1 ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, पैठण तालुक्यातल्या बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करमाडचं ग्रामीण रुग्णालय यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 हे पुरस्कार पटकावले आहेत. येत्या 22 फेब्रुवारी रोजी मुंबई इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. या गौरवाबद्दल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागात 191,629 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्याच पेपरला कडक तपासणी करून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा कालावधीत गैरप्रकारांना बळी न पडता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षेला सामोरं जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि हिंदयान यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या हिंदयान दिल्ली ते पुणे वार्षिक सायकल मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याची काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सांगता झाली. शनिवारवाडा ते सिंहगड किल्ला ही या सायकल आणि चढाई मोहीम यशस्वी झाली आहे. या उपक्रमाद्वारे तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा उत्सव साजरा करण्यात आला. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने उद्यापासून सुरू होतील. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथं होईल. भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे देश सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत. भारताचा सामना येत्या रविवारी दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबाद इथं होणार आहे. दरम्यान या स्पर्धेच्या साखळी सामन्याचा अखेरचा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि ओमान संघात होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये भारतानं आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेच्या उपांत्य सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज बँकॉक इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेचा डाव 2 चेंडू बाकी असतानाच 118 धावात आटोपला. भारतानं 119 धावांचं विजय लक्ष 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 14व्या षटकातच पूर्ण केलं. राधा यादवनं नाबाद 31 धावा करत फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. ती सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. परवा रविवारी भारताची बांगलादेशसोबत अंतिम लढत होणार आहे. अनुभवाचं शहाणपण सर्वात महत्वाचं असून आपल्याकडे एक समृद्ध भाषा असली पाहिजे असं प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ दासू वैद्य यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या विद्यार्थी समुपदेशन आणि व्यवसाय मार्गदर्शन या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भाषा आणि विचाराने माणूस प्रगत झाला आहे. जगातील यशस्वी माणसे भाषेमुळेच मोठी झाली आहेत असं वैद्य यांनी सांगितलं. विभागाचे संचालक डॉ सुधाकर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेचा उद्या समारोप होणार आहे. बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या रिक्त असलेल्या 1179 जागांसाठी येत्या 22 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. बीड, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, परळी या शहरातल्या 33 परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत ही लेखी परीक्षा होणार आहे. 11,325 उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा कालावधीत केंद्रावर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही या दृष्टिकोनातून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं देण्यात येणारे प्राचार्य रारम बोराडे शेतकरी साहित्य पुरस्कार आणि संदीप दळवी बाल साहित्य पुरस्कारांचं उद्या शनिवारी 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 छत्रपती संभाजीनगर इथं वितरण होणार आहे. संगमनेरचे कवी श्रीकांत ढेरंगे आणि छत्रपती संभाजीनगर इथले विशाल तायडे यांचा यावेळी सन्मान होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ नागो नांदापूरकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या पक्षीप्रेमींसाठी एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमीच्या वतीनं 11वा पक्षी महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर सर्वांगीण समृद्धीसाठी राज्य शासन प्रयत्नरत. इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजप बंडखोर नारायण चौधरी विजयी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच 1 ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला प्रारंभ. आणि महिला आशिया चषक रायझिंग स्टार क्रिकेट स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.